प्रश्न क्रमांक 47. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना आपण आदरणीय महापुरुष इतकेच नव्हे तर ईश्वरी अवतार मानतो. अशा स्थितीत त्यांच्या जीवनातील अनेक घटना या ईश्वरी अवताराला तर राहू द्याच, मानवाच्या मोठेपणालाही न शोभणारे आहेत असे आक्षेप अनेकांकडून घेतले जातात. त्यासंबंधी तुम्हास काय म्हणावायचे आहे?
कर्तृत्ववान अशा सामान्य मानवालाही ईश्वराचा अंश व ईश्वरी अवतार मानण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे सर्वसामान्य मानवाला कर्तृत्वाची प्रेरणा लाभण्याच्या दृष्टीनं काही बाधा उत्पन्न होते असे मला मुळीच वाटत नाही. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे चरित्र इतके दिव्य, भव्य, उदात्त आहे की ते ईश्वराचे पूर्णावतार आहेत याविषयी माझ्या मनात थोडीही शंका नाही. इतर सर्वांनी तसंच मानलं पाहिजे असा आग्रहही मी धरणार नाही, कारण मी हिंदू आहे. सर्वांनी माझ्यासारखं मानलं पाहिजे असा सांप्रदायिक दुराग्रह मी ठेवू शकत नाही. कुणी रामकृष्णांना आदरणीय पुरुष मानित असेल तर तेवढेही मला पुरेसं आहे. या थोर विभूतीसंबंधी घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांचा आपण क्रमाने पण थोडक्यात विचार करू. रामचरित्रातील शूर्पणखेचे नाक कान कापणे, वालीचा अडून वध करणे, लोकापवादासाठी सीतेला टाकून देणे आणि शंबुकाचा वध करणे या घटना आक्षेपार्ह वा दोषास्पद म्हणून व्यावसायिक आक्षेपकांकडून उल्लेखल्या जातात. घेतले जाणारे आक्षेप हे त्या त्या प्रसंगाची पार्श्वभूमी नीट लक्षात न घेता घेतले जात आहेत. हिंदूंची सर्व श्रद्धास्थाने उद्ध्वस्त करणं हेच ज्यांना आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक वाटतं त्यांचा प्रतिवाद करणं व्यर्थ आहे, कारण झोपेचं सोंग घेणाऱ्याला जाग करता येत नाही. पण भारतीय परंपरांविषयी आदर आणि आत्मीयता असलेल्या प्रामाणिक व्यक्तींचा कुत्सित आक्षेपाने बुद्धिभेद होऊ नये म्हणून काही प्रयत्न करणं आवश्यक आहे. यासाठी मी माझे विचार आपणापुढे सांगतो. शूर्पणखा ही रावणाची बहीण, राक्षसी. ती रामचंद्राला पाहून मोहित झाली आणि मायावी रूप धारण करून रामचंद्राकडे आली आणि म्हणाली, पत्नी म्हणून माझा आता स्वीकार कर. तेव्हा रामचंद्र म्हणाले, बाई, मी सपत्नीक आहे, बायकांना सवत सहन होत नाही. तेव्हा तू लक्ष्मणाकडे जा, तो देखणा आहे, पराक्रमी आहे आणि तरुण आहे, इथे एकटाच आहे. काममोहित झालेली ती निर्लज्ज स्त्री रामाच्या सांगण्याचे निमित्त करून लक्ष्मणाकडे आली आणि बायको म्हणून माझा स्वीकार कर असं तिनं लक्ष्मणाला विनवलं. लक्ष्मण म्हणाला, अगं, मी रामाचा दास आहे, माझ्यानं आधी लागून तुला काय लाभ? माझी बायको म्हणून तुला दासी व्हावं लागेल. तू रामालाच वर, त्याची धाकटी बायको हो, तुझ्या रूपामुळे सीतेपेक्षा तूच रामाला आवडशील. कामवासनेने मूर्ख झालेल्या शूर्पणखेला लक्ष्मणाच्या बोलण्यातील थट्टाही उमगली नाही. ती परत रामाकडे आली आणि म्हणाली, या कुरूप हडकुळ्या म्हाताऱ्या बायकोला आपली म्हणून तू माझा त्याग करतोस, माझे गुण ओळखीत नाहीस, थांब, मी तुझ्या समोरच तिला खाऊन टाकते. असे म्हणून ती राक्षसी क्रूरपणाने सीतेच्या अंगावर धावून गेली. अर्थात या आततायीपणाने संतापलेल्या रामानं लक्ष्मणाला हाक मारून शूर्पणखेला विरूप करण्यास सांगितलं. लक्ष्मणानी पुढे होऊन आपल्या शस्त्रांनी तिचे नाक कान कापले. आता यात रामाचा कोणता दोष आहे? ती मायावी राक्षसी थोडे ढकलून दिल्यामुळे वा थोडी मारहाण केल्यामुळे दूर गेली असते असं का कोणाला म्हणायचं आहे? सीतेला ठार करण्यासाठी तिच्या अंगावर धावून जाणाऱ्या शूर्पणखेला झालेली केवळ नाककान कापण्याची शिक्षा ही तिच्या अपराधाच्या मानाने सौम्यच म्हटली पाहिजे. अत्यंत निर्लज्ज वृत्तीच्या कामवासनेने उन्मत्त झालेल्या दुराचरणी क्रूर राक्षसीला वास्तविक ठार मारायला हवं होतं, पण रामानी तसं केलं नाही. यात रामाच्या मनाचा मोठेपणाच सिद्ध होतो. वास्तविक मनून आतता येन मायांतम हन्या देवा विचारयन असा नियम सांगितला आहे. वालीचे प्रकरणही नीट लक्षात घेतलं म्हणजे श्री रामावर दोषारोप करणारे कसे वेड पांघरून पेडगावला जातात हे ध्यानात येईल. हे प्रकरण थोडक्यात आहे ते असं. सुग्रीव आणि वाली दोघं भाऊ. सुग्रीव लहान, मोठा वाली वानरांचा राजा. एकदा एका राक्षसाला मारण्यासाठी वाली त्याचा पाठलाग करीत असताना राक्षस पर्वताच्या एका गुहेत शिरला. सुग्रीवाला गुहेच्या तोंडाशी उभे करून वाली एकटाच आत शिरला. तो लवकर परत आला नाही. सुग्रीवाने वर्षभर वाट पाहिली. शेवटी आतून रक्ताचा फेसाळ प्रवाह बाहेर आलेला पाहून वाली मारला गेला असावा असं सुग्रीवाला वाटलं आणि तो दुःखी मनानं एका मोठ्या शिलेने गुहा बंद करून आपल्या राज्यात परत आला. निर्णायकी चांगली नाही या धारणेने मंत्रिमंडळाने सुग्रीवाला आग्रहानं सिंहासनावर बसवलं. त्यानंतर काही दिवसांनी वाली परत आला. सुग्रीव राज्यावर बसलेला पाहून त्याचं डोकं फिरलं. अनेक प्रकारे त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करूनही त्यानं सुग्रीवाचं किंवा इतरांचं काहीही न ऐकता सुग्रीवाला त्याच्या काही सहकाऱ्यांसह राज्याबाहेर हाकलून दिलं आणि उन्मत्त दुष्टतेनं सुग्रीवाची बायको बळकावली. या अपमानानं खिन्न झालेला सुग्रीव हताश मनस्थितीत असताना सीतेच्या शोधार्थ भटकणाऱ्या रामलक्ष्मणाची त्याची भेट झाली. मारुतीने त्या दोघांचं सख्य करून दिलं. सुग्रीवाची परिस्थिती ऐकून वालीच्या दुर्वर्तनानं रागावलेल्या श्री रामचंद्रानं सुग्रीवास सहाय्य करून वालीचा वध करण्याचं निश्चित केलं आणि सुग्रीवाची पत्नी आणि राज्य परत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. रामचंद्राच्या पाठबळावर सुग्रीवानं वालीस युद्धाचं आव्हान दिलं. यावेळी वालीच्या पत्नीनं तारेनी वालीला सावध केलं. ती म्हणाली, कोणातरी अतिशय पराक्रमी असलेल्या शूरवीराचे सहाय्या वाचून सुग्रीव तुम्हाला आव्हान देणार नाही, तेव्हा तुम्ही युद्धाचे आव्हान स्वीकारू नका. उलट सुग्रीवाला सन्मानानं युवराजपदावर बसवा आणि त्याच्याशी सख्य करा, यातच आपल्या सर्वांचं हित आहे. परंतु आपल्या शौर्याच्या गर्वात वालीनं तारेचे म्हणणे ऐकले नाही आणि तिला अंतःपुरात परत पाठवून तो युद्धभूमीवर आला. वालीच्या गळ्यात इंद्राने दिलेली एक सोन्याची साखळी असे. तिच्या बळावर तो युद्धामध्ये शत्रूला अजिंक्य ठरत असे. सुग्रीव आणि वालीचे द्वंद्वयुद्ध आरंभलं तेव्हा राम आणि लक्ष्मण हे वृक्षाच्या आडोशाला उभे होते. ओळखीसाठी सुग्रीवाच्या गळ्यात एक रानफुलांची माळ घातली होती. युद्धाच्या एका विलक्षण क्षणी वालीचा प्रतिकार झाला नाही तर सुग्रीवाचा घात होतो आणि इंद्राने दिलेल्या मायेच्या प्रभावापासून दूर राहणेही आवश्यक या भावनेनं श्रीरामाने वालीचा जिथं होता तेथून बाण मारून वध केला. सुग्रीव आणि वाली लढत असताना वालीला मारायचं तर ते समोरून मारणं शक्यच नव्हतं. वाली पाठवर असेल तेव्हाच तो रामाच्या बाणाच्या सरळपणे समोर असणार. इंद्राने दिलेल्या माळेच्या प्रभावाचाही विचार करणं अपरिहार्य होतं. त्यामुळे वालीला प्रत्यक्ष आव्हान न करता ठार मारणं आवश्यक होतं. शत्रूजवळच्या शस्त्रास्त्रांचा प्रभाव लक्षात न घेता युद्ध करणं हे कधीही शहाणपणाचं ठरत नाही. दिखाऊ सज्जनपणापोटी तसं काही करणं म्हणजे सद्गुण विकृती स्वीकारणं आहे. विवेकशील असलेल्या धर्मात्मा रामचंद्रानं तसं काही केलं नाही, ते योग्यच झालं. त्यामुळेच दुष्टांशी गाठ पडली असता प्रसंगविशेषी कसं वागावं, त्याचा आदर्श सामान्य मनुष्यापुढे उभा राहिला, या आदर्शाकडे ज्या ज्यावेळी दुर्लक्ष झाले त्या त्यावेळी पराक्रमी असूनही हिंदू जातीला पराभव पत्करावा लागलाय. घायाळ झालेल्या वालीनं रामचंद्राला या प्रकरणी दूषणे दिली आहेत. तुझा माझा काही संबंध नसताना तू मला का मारलंस आणि अडून का मारलंस, हेच दोन प्रश्न त्यानं मुख्यतः विचारले आहेत. त्यात तो म्हणतो, आम्ही वानर पशु आहोत, आमचे मांस खाण्यास योग्य नसते, तेव्हा मांसासाठी आमची पारध करणे अयोग्य आहे. यावर रामचंद्रांनी आपली भूमिका निसंकोचपणे स्पष्ट केली आहे. ते म्हणतात, एक क्षत्रिय म्हणून अपराध्याला दंड करणं हे माझं कर्तव्य आहे. सुग्रीव हा माझा मित्र असल्यानं त्याचेवरील अन्याय दूर करणं मला भाग आहे. तू सुग्रीवाला अविचारानं राज्याबाहेर हाकलून दिलंस, इतकंच नव्हे तर जिला सुनेप्रमाणे मुलीप्रमाणे वागवलं पाहिजे त्या धाकट्या भावजईचा सुग्रीवाच्या पत्नीचा बलात्काराने अपहार करून उपभोग घेतलास, या पापासाठी तुला मृत्यूदंड द्यावाच लागला. तू स्वतःच पशु आहेस असं म्हणालास. हिंस्त्र पशूंची पारध अडूनच केली जाते, मानवी युद्धनीतीचा येथे संबंध काय? रामचंद्रांनी सांगितलेले हे धर्मशास्त्र ऐकून वाली निरुत्तर झाला. त्यानं उगीच दोष दिले या भावनेने रामचंद्रांची क्षमा मागितली आणि सुग्रीवाला, माझ्या मृत्यूपूर्वी इंद्राने दिलेल्या या माळेचा स्वीकार कर, नंतर ती निरुपयोगी होईल असं सांगून त्यानं ती सोन्याची साखळी सुग्रीवाला दिली. अंगद आणि तारा यांना प्रेमानं वागवा असं सांगून वालीनं प्राण सोडला. कठोर दंड ज्याला प्रत्यक्षपणे भोगावा लागला त्या वालीचे रामचंद्राच्या भाषणानं समाधान झालं. आपल्यावर अन्याय झाला असे जे त्याला वाटत होते ते चुकीचं असल्याचं त्याने मान्य केलं. रामचंद्राची भूमिका योग्य असताना अज्ञानाने मोहाने आपण रामचंद्राला दोष दिले यासाठी पश्चाताप व्यक्त करून वालीनेही क्षमा मागितली. हे सगळे वाल्मिकी रामायणात अगदी स्पष्ट असताना अनेक लोक रामचंद्रांवर दोषारोप करीत असतात आणि त्यांच्या या वारंवार केल्या जाणाऱ्या प्रभावी प्रचारानं भारावलं जाऊन रामचंद्रांविषयी प्रेमादर असणाऱ्या प्रामाणिकांच्याही मनात शंका येत राहतात, त्यांचा विश्वास डळमळल्यासारखा होतो. या वाली प्रकरणाचा मुळातून पाहून सांगोपांग विचार केला पाहिजे. रामचंद्रांच्या महात्म्याला थोडासाही धक्का लागण्याचं कारण नाही हे सहजपणे लक्षात येईल. लोकापवादासाठी सीतेचा त्याग करून रामानं तिच्यासारख्या साध्वी स्त्रीवर घोर अन्याय केलाय असं वारंवार उद्घोषलं जातं. या स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या काळात तर रामावरील या आक्षेपाला चांगलीच तिखट धार प्राप्त झाली आहे. विद्वान म्हणून प्रसिद्ध निबंधकार आणि नाटक कादंबऱ्या यासारखे ललित साहित्य लिहिणारे साहित्यिक यांनी या प्रकरणी जितकं तोंडसुख घेता येईल तेवढं घेतलंय. सीझरच्या पत्नीला कोणत्याही प्रकारच्या संशयाचा स्पर्शही होता कामा नये अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे म्हणून बरं, त्या आशयाचे संस्कृत सुभाषित असते तर या आधुनिक समतावाद्यांनी संस्कृत भाषेलाच वाळीत टाकण्यास मागेपुढे पाहिलं नसतं. मनुस्मृती जाळण्याप्रमाणे तोही एक कार्यक्रम प्रसिद्धी लोलुपांनी केला असता. सीता त्यागाचा विचार करण्यापूर्वी दोन उदाहरणं आपल्या निदर्शनाला आणतो. एक इतिहासात प्रसिद्ध आहे, दुसऱ्या संबंधीची प्रतिक्रिया मी माझ्या कानांनी ऐकली आहे. पन्नादाईची गोष्ट सर्वप्रसिद्ध आहे. तिने तान्ह्या राजपुत्राचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचे लहान लेकरू राजपुत्राच्या शय्येवर झोपवलं आणि राजपुत्राला टोपल्यात घेऊन ती सुरक्षितपणे बाहेर पडली. बंडामध्ये राजपुत्र म्हणून तिचं मूल मात्र मारलं गेलं. इथं पन्नादाईनं राजनिष्ठेच्या पुढे मातेच्या वात्सल्याचा बळी दिला, पण त्यासाठी पन्नादाईची निंदा झाली असं अद्याप माझ्या निदर्शनाला आलं नाही. पन्नादाईनं हा त्याग राजनिष्ठेसाठी देशभक्तीसाठी केला म्हणून ही चरित्रकथा गौरवानंच गायली जाते. 30-40 वर्षापूर्वी डॉक्टर रामकृष्ण हरी भडकमकर या नावाचे एक प्रसिद्ध धन्वंतरी महाराष्ट्रात होते. अत्यंत यशस्वी आणि कुशल चिकित्सक म्हणून त्यांनी फार मोठा लौकिक संपादन केला होता. आमच्या तीर्थरूप दादांच्या म्हणजे दासगणू महाराजांच्या प्रकृतीच्या निमित्तानं डॉक्टर भडकमकरांशी परिचय होण्याची सुसंधी मला प्राप्त झाली होती. हे डॉक्टर भडकमकर संस्कृत घेऊन एम ए झालेले होते. अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचे पिताजी श्री हरिभाऊ भडकमकर हे संस्कृतचे ख्यातनाम विद्वान आणि प्राध्यापक होते. एम एचे परीक्षक म्हणून मुंबई विद्यापीठानं त्यांची नियुक्ती केली होती. डॉक्टर भडकमकर ज्यावेळी परीक्षेस बसायचे होते त्यावेळी माझा मुलगा परीक्षेस बसायचा असल्यानं मला या खेपेस परीक्षक म्हणून नेमू नये असं त्यांनी विद्यापीठास कळवलं. पण विद्यापीठानं आमचा तुमच्यावर विश्वास आहे, परीक्षक म्हणून तुम्हीच काम करावं असं कळवलं. संभाव्य लोकापवादाच्या भयानं घडलं ते असं की प्रत्येक परीक्षेत प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण होणारे डॉक्टर भडकमकर प्रत्यक्ष पिताजी परीक्षक असताना दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले. वडिलांनी लोक आक्षेप घेतील की मी परीक्षक असल्यानं मुलाला पहिलं आणलं त्यामुळे परीक्षक पदाची प्रतिष्ठा सांभाळली नाही हा अपवाद नको म्हणून स्वभावतः येणाऱ्या पुत्राचा पहिला क्रमांक पित्यांनीच आपल्या परीक्षकाच्या अधिकारात डावलला. या घटनेचा उल्लेख करून मी डॉक्टर भडकमकरांना एकदा विचारलं की डॉक्टर मी आपल्या चरित्रात वाचलेली ही घटना खरी आहे ना. त्यांनी होकार देताच मी म्हटलं की परीक्षेचा निर्णय ऐकून आपणास काय वाटलं. डॉक्टरांनी तत्क्षणी उत्तर दिलं, माझ्या वडिलांचा मला अभिमान वाटला. आणि हे उत्तर देताना डॉक्टरांचं अंतःकरण भरून आलं होतं. हा प्रसंग जेव्हा जेव्हा आठवतो तेव्हा माझं मन त्या पिता पुत्राविषयीच्या परमादाराने गहिवरून येतं. सध्याच्या परिस्थितीत शक्यतेच्या कोटीतीलही वाटणार नाही इतकीही घटना उदात्त आहे. इथं पित्यानं पुत्रावर स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी अन्याय केलाय असं कुणी म्हणू शकेल, पण पित्याची थोरवी पुत्रानं मात्र स्वतःच्या दृष्टीनं अभिमानास्पद मानली आहे. वैयक्तिक संबंध तदनुषंगिक कर्तव्य आणि सामाजिक दायित्वाच्या जाणीवेतून उत्पन्न होणारी कर्तव्यनिष्ठा यामध्ये ज्यावेळी विरोध उत्पन्न होतो तेव्हा थोर माणसं पहिलीची उपेक्षा करून दुसरीला महत्त्व देतात. त्यातच कालावर मात करणाऱ्या त्यांच्या थोरवीचं मूळ असतं. सीता त्यागाचा प्रसंगही असाच विलक्षण आहे. लोकापवादाला मान देणं हे एक धर्मनिष्ठ राजा म्हणून रामचंद्राला अपरिहार्य कर्तव्य वाटत होतं. त्या काळचे विशुद्ध शिलाचे राज्यकर्ते गेंड्याच्या कातडीचे नव्हते. लोकसत्ता नसली तरी राज्यकर्ते लहानशाही लोकापवादाचे भय बाळगीत असत. रामचंद्राने लोकानुरंजनासाठी सीतेचा त्याग करण्याचं ठरवलं. कोणीतरी एक परीट असं वेडेवाकडे बोलला आणि तेवढ्यावर रामचंद्रांनी सीतेला टाकून दिलं असं मानलं जातं, ते खरं नाही. या विषयाची चर्चा नगरानगरातून त्याचप्रमाणे खेडोपाडीही सर्वत्र होत होती. रामानी अनेक दूतांना विचारून ते वृत्त विश्वसनीय असल्याचे जाणून घेतलं. सीतेची योग्यता, शुद्धता, अलोट प्रेम यांच्या अनुभूतीने तिच्या त्यागाच्या कल्पनेनेही श्रीरामचंद्रांचे अंतःकरण अत्यंत दुःखाने शतधा विदीर्ण झाले. पण आपल्या वैयक्तिक भावनेवर नियंत्रण ठेवून रामानं लक्ष्मणाला सीतेला वनात सोडून येण्यास सांगितलं. अर्थातच सीतेचे हाल होणार नाहीत, अबाळ होणार नाहीत अशी दक्षता घेण्याच्या दृष्टीनं महर्षी वाल्मिकींच्या आश्रमाजवळ नेऊन सोडण्याची आज्ञा केली. रामचंद्रांनी केलेल्या त्यागाचे सीतेला झालेले दुःख असंही असणारच, पण तरीही ती रामाची अगतिकता जाणून घेण्याइतकी उदार अंतःकरणाची आहे. ती रामाला दोष देत नाही, उलट तुझ्यावर आलेला अपवाद दूर करणं हे माझंही कर्तव्य आहे असंच ती म्हणते आणि प्रजेविषयी बंधुजनांप्रमाणेच सद्भाव ठेव असा निरोप देते. अत्यंतिक दुःखाच्या परिस्थितीतही ही थोर मनाची माणसं किती उदात्ततेने वागतात ते पाहिलं म्हणजे त्यांच्यापुढे मस्तक नम्र होतं. या प्रसंगासंबंधी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काढलेले उद्गार लक्षात घेण्यासारखे आहेत. इंग्लंडमध्ये असताना दसऱ्याच्या दिवशी भरलेल्या एका सभेत सावरकर म्हणाले, जेव्हा पित्याच्या वचनासाठी राम राज्य सोडून वनवासात शिरले तेव्हा त्यांचे कृत्य महान होते. लंकेवर आक्रमण करून त्यांनी रावणाचा ससैन्य वध केला तेव्हा ते त्यांचे कृत्य महत्तर होते. पण शुद्ध असलेल्या सीतेला लोकाराधनासाठी, प्रजानुरंजनासाठी त्यांनी वनात सोडून दिलं तेव्हा त्यांचे ते अवतार कृत्य महत्तम होते. श्रीरामाची मूर्ती जोवर तुमच्या अंतःकरणात दृढ आहे तोवर हिंदूंनो तुम्ही परिस्थितीवर मात करून सर्वदा विजयीच व्हाल. हिंदूंची ही बलस्थानं ज्यांना खुपतात त्यांना त्यावर आघात करण्यासाठी नाना प्रकारची तर्कटं उभी करावी लागतात. शंबुकवधाचा विचार कालसापेक्षपणे केला पाहिजे. त्यासंबंधी मी पूर्वी प्रश्न 40 उत्तरात आपणास सविस्तर सांगितले आहेच. गुहासारखा कोळी जातीत जन्माला आलेला पुरुष रामचंद्रांच्या निकटवर्ती आत्मीयात गणला जात असे तेव्हा शूद्राविषयीचा द्वेष हे शंबुकवधाचे कारण मानता येणार नाही. शंबुकवधामुळे शूद्रातिशूद्रासकट सर्व समाजामध्ये काही प्रतिकूल प्रतिक्रिया उमटल्याचा उल्लेख त्या काळी नाही. लोकापवादास्तव प्राणाहून प्रिय असलेल्या पत्नीचा त्याग करणाऱ्या रामचंद्रांनी शंबुकाला केलेली शिक्षा समाजामध्ये मान्यता न पावणारी असती तर केलीच नसती. तेव्हा आजच्या संदर्भात त्रेतायुगातील कृत्याचे मूल्यमापन करणं हे केवळ अनुचितच नव्हे तर खोडसाळपणाचेही आहे हे लक्षात घेणं बरं. श्रीकृष्णाच्या संदर्भात घेतल्या जाणाऱ्या आक्षेपात रासक क्रीडेचा भाग महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे तर्कबुद्धीच्या आवाक्यात न येणारा हा विषय आहे. सद्भक्तांच्या भावजगताला विकसित, प्रफुल्लित, उल्लसित आणि वासनारहित विनम्र करणारी रासक्रीडा ही दिव्य लीला आहे. शुकाचार्यांपासून चैतन्य महाप्रभू, वल्लभाचार्य, श्री तुकाराम महाराज, अगदी अलीकडे होऊन गेलेले गुलाबराव महाराज यांच्यासारख्या थोर संत सत्पुरुषांनी या रासलीलेचे महत्त्व गायले आहे. रासक्रीडेने त्यांना उत्कट प्रेमभक्तीतील मधुरतेचा अनुभव मिळवून दिला आहे. तेव्हा ज्यांना ईश्वरनिष्ठा, प्रेमभक्ती, सर्वसमर्पण, संपूर्ण शरणागती या गोष्टी अपरिचित आहेत त्यातील दिव्योदात्तता, पेलण्याइतकी उदात्तता वा उदारता वा सरलता ज्यांच्या अंतःकरणाला नाही त्यांनी या विषयाला स्पर्श करू नये हेच बरं. शास्त्रज्ञान राहू द्या, पण तंत्रज्ञान नसलेल्याने विजेच्या यंत्राशी खटपट करण्याला अर्थ नसतो कारण ते हानिकारक ठरतं. केवळ ऐतिहासिक दृष्टीने जे विचार करतात त्यांनी रासक्रीडा ही गोकुळात घडलेली आहे आणि त्यावेळी श्रीकृष्णाचे वय केवळ 7 किंवा 8 वर्षाचं आहे. तेव्हा ज्या कारणाकरता रासक्रीडा आक्षेपार्ह मानली जाते ते कारण कृष्णाचा वयाचा विचार करता असंभवनीय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. तसंच रासक्रीडेचे वर्णन भागवतात जिथं आहे तिथंच गोपी त्यावेळी आपापल्या घरी पतीच्या सान्निध्यात होत्या असंही वर्णन आहे. तेव्हा रासक्रीडा ही भावविश्वातील घटना आहे, जडसृष्टीतील नाही हे मान्य करण्यास अडचण असू नये. नरकासुराला ठार मारल्यानंतर त्यांनी बलात्काराने पकडून आणि अंतःपुरात कोंडून ठेवलेल्या सर्वस्वी अनाथ झालेल्या स्त्रियांना त्या स्त्रियांच्याच विनवणीवरून श्रीकृष्णानं आश्रय दिला असेल तर सामाजिकदृष्ट्याही ती गोष्ट अभिनंदनीयच मानली पाहिजे. श्रीकृष्णाच्या लोकोत्तर व्यक्तिमत्वामुळं या कृत्याचे सप्रेम कौतुकच झालेले आहे. धर्मनिष्ठ पांडवांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी युद्ध निश्चित झाल्यानंतर कृष्णानं जे जे केलं ते सर्व सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या विनाशासाठी आणि धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठीच केलेलं आहे. धर्मस्थापनेसाठी करावे लागणारे राजकारण हे कोणत्या कुशलतेने करावे लागतं याचा महान आदर्श कृष्णानं आपल्या वर्तनानं निर्माण केलेला आहे. दुष्ट घातकी दुर्जनांशी जेव्हा प्रसंग पडतो तेव्हा जशास तसं या नीतीचा अवलंब करावा लागतो. हे लक्षात न ठेवल्यामुळेच आपल्या राष्ट्राची अपरिमित अशी हानी झालेली आहे. उलट श्रीकृष्णाच्या राजकारणी नीतीचा अवलंब ज्या ज्या महापुरुषांनी केला ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही विजयी झाले, राष्ट्रोद्धारक ठरले. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे चरित्र हे त्याचे एक चांगलं उदाहरण. श्रीकृष्णाला या प्रकरणी दोष देणं हे केवळ खुळेपणाचंच नाही तर आत्मघातकीपणाचंही आहे. शहाण्या माणसांनी सज्जनपणाच्या या फसव्या विचारांना आपल्या अंतःकरणात थारा देऊ नये. तसं करणं हे समाजाला आणि राष्ट्राला विनाशाकडे नेणारं आहे हे विचारवंत म्हणविणाऱ्यांनी तरी विसरू नये.